तुमच्या शत्रूला ओळखा. लेखक झॅक पुनेन. सर्व अधिकार सुरक्षित. दुरुपयोग टाळण्याकरिता या पुस्तकाचे सर्व अधिकार सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या पुस्तकास छापू नये किंवा त्याचे भाषांतर करू नये. या पुस्तकाचा कोणताही भाग घेण्याकरिता व तो मोफत वितरण करावे म्हणून छापण्याकरिता परवानगी आहे, परंतु त्यात फेरबदल करू नये व घेतलेल्या भागासोबत लेखकाचे नाव व लेखकाचा पत्ता नमूद करावा. प्रत्येक प्रतीवर हा सुरक्षित अधिकाराचा शेरा टाकावा. अनुक्रमणिका. एक, तुमच्या शत्रूला तुम्ही का ओळखावे. दोन, सैतानाची मूळ सुरुवात. तीन, सैतानाने केलेली फसवणूक. चार, देवाने सैतानाचा नाश का केला नाही. पाच, सैतानाच्या पद्धती. सहा, सैतानाचा पराभव. प्रस्तावना. तरुण विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये दिलेला संदेश या पुस्तकामध्ये नमूद केला आहे. भाषणाच्या शैलीमध्येच हा संदेश लिहिण्यात आला. या दिवसांमध्ये तरुण लोक सैतानाच्या हल्ल्याच्या निशाण्यावर आहेत. सैतान खात्री करून घेत आहे की आजचे तरुण अशुद्धतेने, कटुत्व, मत्सर, स्वार्थी महत्वाकांक्षा व भौतिकतेने प्रदूषित व भ्रष्ट झालेले आहेत. जर तरुणांमध्ये सैतानाला या गोष्टी दिसल्या नाही तर सैतानाला तरुणांमध्ये गर्व, धार्मिकतेबद्दल गर्व व ढोंग बघण्याची इच्छा आहे. आपण सैतानाच्या षडयंत्रापासून व आढाख्यांपासून अजाण राहू नये. आपल्या प्रभू येशूने वधस्तंभावर सैतानाला पराभूत केले आहे. आता आपल्याला पाचारण आहे की आपण कुठेही असलो तरी आपण तिथे आपल्या प्रभूच्या विजयाचा दावा काळोखांच्या शक्तीवर करावा. तुम्हाला असे करण्याची इच्छा असेल तर हे पुस्तक जरूर ऐका. प्रकरण एक, तुमच्या शत्रूला तुम्ही का ओळखावे. तुमच्यापैकी अनेक तरुणांना पूर्वी माहित नसतील अशी देवाच्या वचनातील सत्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आपल्या अंतःकरणाच्या शत्रूविषयी ही सत्य आहे. तुम्ही तारणाविषयी व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केले आहे त्याविषयी पुष्कळ ऐकले आहे, परंतु तुम्ही सैतानाविषयी फार ऐकले नसेल. कारण अनेक प्रचारकांना व वक्त्यांना सैतानाविषयी सांगण्यास आवडत नाही. मी सैतानाविषयी सांगू इच्छितो कारण 1 पेत्र 5:8 मध्ये बायबल सांगते, सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. युद्धातील महत्वाच्या तत्वांपैकी एक महत्वाचे तत्व हे की तुम्ही तुमच्या शत्रूला ओळखावे. जर तुम्ही युद्ध करीत आहात आणि तुमच्या शत्रूविषयी तुम्हाला भरपूर माहिती असेल तर तुम्ही सहजपणे युद्ध जिंकू शकता. जर तुम्हाला तुमच्या शत्रूविषयी कमी माहिती असेल तर युद्ध जिंकणे कठीण जाईल. आणखी एक उदाहरण सांगू इच्छितो. ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करीत आहात त्या परीक्षेत येणारे प्रश्न जर तुम्हाला आधीच माहिती असतील तर परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणे फारच सोपे आहे. ख्रिस्ती जीवनाचे देखील अगदी असेच आहे. जर तुम्ही तुमच्या शत्रूला ओळखले तर तुम्ही त्याच्यावर सहज विजय मिळवू शकाल व प्रत्येक परीक्षेत व मोहावर तुम्ही महाविजय ठराल. अनेक ख्रिस्ती लोक येशूच्या मागे जाण्याच्या प्रयत्नात आपले संपूर्ण जीवन खर्च करतात व संघर्ष करीत राहतात, परंतु ते अपयशी ठरतात. माझ्या मते यामागील महत्वाचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या शत्रूविषयी कसलीही माहिती नसते. आपल्या सर्वांना माहित आहे की वैद्यकीय अभ्यास महत्त्वाचा आहे. आपल्या पिढीमध्ये वैद्यकीय शास्त्राने अनेक रोग्यांचे आजार बरे केले आहे व त्यांना अकाली मरणापासून वाचवले आहे. वैद्यकीय शास्त्रज्ञ असे करू शकले कारण त्यांनी सर्वप्रथम मानवी शरीराच्या शत्रूंचा व शरीरावर त्यांच्या आक्रमणाचा अभ्यास केला. जीवाणू व सूक्ष्म जंतू जे शरीराचे शत्रू आहेत, आरोग्याचे शत्रू आहेत, त्यांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केल्यामुळे शरीराला आरोग्य मिळत आहे. शरीराच्या शत्रूंना जीवे मारण्याकरता शास्त्रज्ञांनी औषधांचा शोध लावला. ही औषधे शरीरातून शत्रूंना बाहेर काढतात किंवा जीवे मारतात. ज्या गोष्टी शरीराविषयी खऱ्या आहेत त्या गोष्टी अंतर आत्म्याविषयी देखील खऱ्या आहेत. आपल्याला सैतानाचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. सैतान आपल्या आत्म्याचा शत्रू आहे. आपण त्याचा अभ्यास केल्यास आपण त्याला आपल्या अंतःकरणाच्या बाहेर ठेवू शकतो व देवासाठी आपले अंतःकरण शुद्ध ठेवू शकतो. बायबलमध्ये सैतानाविषयी पुष्कळ सांगितले आहे. देवाने आदाम व हव्वेला निर्माण केले आणि अगदी त्यानंतरच बायबल सैतानाविषयी सांगते. आदाम व हव्वेने एदेन बागेमध्ये काय केले याविषयी बायबल काही सांगत नाही, परंतु बायबल लगेच सांगते की सैतान बागेमध्ये आला व त्याने बागेमध्ये पाप व संभ्रम आणला. त्याने आदाम व हव्वेला देवापासून दूर केले. एदेन बागेमधील सैतानाच्या प्रवेशामुळे आज आपण संपूर्ण जगामध्ये पाप, हिंसाचार व दुष्टाई बघतो. उत्पत्ती 3 अध्याय. स्त्री व पुरुषाच्या निर्मितीविषयी सांगितल्या बरोबर बायबल आपल्याला लगेच सैतानाविषयी का सांगते? कारण देवाची इच्छा आहे की आपण सैतानाला ओळखावे, जेणेकरून आपण त्याच्यापासून सावध राहू. आपण बघितले की सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे याची वाट बघत असतो. जर एखाद्या पत्रकाराने कळवले की प्राणी संग्रहालयातील सिंह सुटला आहे व तो शहरात रस्त्यावर गर्जना करीत फिरत आहे, तर तो शहरात कुठे आहे हे जाणून घेणे महत्वाचे नाही का? ही माहिती असल्यास आपण त्या भागात जाणारच नाही किंवा त्यापासून दूर राहू. अगदी तसेच सैतान कोणत्या भागात सक्रिय आहे याची तुम्हाला माहिती असली तर तुम्ही त्यापासून दूर राहाल व संकट टाळाल. अनेक विश्वासणाऱ्यांना वेळोवेळी निराशेचा सामना करावा लागतो. आपण एक गोष्ट जाणून घ्यावी, ही निराशा देवापासून येत नाही, ती सैतानापासून येते. दुःख, हिंसाचार, द्वेष, मत्सर, कटुत्व, दुष्ट भाषण, कुरकूर, तक्रार, अधिकाराविरुद्ध बंड व सर्व वाईट गोष्टींचे मूळ सैतान आहे. आपल्या शत्रूविषयी माहिती असणे फार महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील दुष्ट गोष्टींवर आपण विजय मिळवू शकू. नवीन कराराच्या सुरुवातीलाच आपण सैतानाविषयी वाचतो. आपल्याला सांगितले आहे की येशूचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झाल्याबरोबर त्याचा पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक झाला आणि लगेच आपण वाचतो की सैतानाने अरण्यामध्ये येशूची परीक्षा घेतली. सैतानाच्या चालीरीती सांगण्याचे महत्व बायबलमध्ये आढळते का? जेणेकरून आपल्या आत्म्याचा शत्रू असलेल्या सैतानाच्या शक्तीचा आपल्याला अंदाज असावा व आपण त्यापासून अजाण नसावे. तरुणांना सैतानाविषयी माहिती असणे महत्वाचे आहे. बायबल सैतानाविषयी काय शिकवते हे तुम्हाला कळल्यावर तुम्ही सैतानापासून सावध राहू शकाल. इतर अनेक लोकांसारखी तुम्हाला सैतानाची भीती वाटणार नाही. अनेक लोकांना सैतानाची भीती वाटते, कारण सैतानाविषयी बायबल जे सांगते त्याची त्यांना माहितीच नसते. जादूटोणा करणाऱ्यांची अनेकांना भीती वाटते, कारण त्यांना माहित नसते की प्रभू येशूने वधस्तंभावर सैतानाला पराभूत केले आहे. आपल्या प्रभूने वधस्तंभावर जे केले आहे ते तुम्ही आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितल्यास तुम्हाला सैतानाची कधीही भीती वाटणार नाही. अनेक वेळा सैतान ख्रिस्ती प्रार्थना सभेमध्ये भूतग्रस्तांच्या द्वारे व्यत्यय आणतो. सैतानाने येशू संदेश देत असलेल्या सभास्थानात देखील असेच केले. सैतानाला असे करण्याची परवानगी आपण कधीच देऊ नये. एकदा बायबल अध्ययन सभेमध्ये एक भूतग्रस्त सापासारखा सरपटत मंचाकडे येण्याचा प्रयत्न करीत होता. तो सभेत व्यत्यय आणू पाहत होता. येशूच्या नावात भूताला धमकवण्यात आले तेव्हा तो भूतग्रस्त तिथेच शांत झोपला. बायबल अध्ययन पूर्ण झाल्यावर आम्ही आमेन म्हटले आणि तो व्यक्ती जागा झाला. मग आम्ही त्याच्याशी बोललो, सैतानाच्या कोणत्याही प्रतिनिधीला आम्ही परवानगी देणार नाही की त्याने बायबल अध्ययन सभेमध्ये व्यत्यय आणावा. मैदानात भरलेल्या मोठ्या सार्वजनिक सभेत एक व्यक्ती पुलपीट पुढे येऊन नाचू लागला. त्यावेळेस मी काही महत्वाचे सांगत होतो. भाषांतर करणाऱ्याद्वारे मी त्याला विनंती केली की त्याने खाली बसावे, तेव्हा त्याने माझी विनंती मान्य केली नाही. मग आम्ही येशूच्या नावामध्ये त्याच्यातील भूताला धमकावले आणि तो मनुष्य शांतपणे खाली बसला. होय, येशूच्या नावामध्ये आज्ञा केल्यावर भूतांना आज्ञा पाळावीच लागते, कारण त्या सर्वांचा येशूने वधस्तंभावर पराभव केला आहे. हे जाणून घेणे महत्वाचे आहे की येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावामध्ये शक्ती आहे. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सैतानाला पराभूत केले आहे. तुम्ही कधीही सैतानाला घाबरू नये. जेव्हा तुम्हाला शत्रूची माहिती नसते तेव्हा तुम्ही घाबरत जीवन जगता की तो तुम्हाला इजा करेल, परंतु तुमच्या जीवनाचा प्रभू येशू असल्यास सैतान तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. कारण जेव्हा येशूने सैतानाला वधस्तंभावर पराभूत केले तेव्हा सैतानाचा अधिकार काढून घेण्यात आला.